विविध भारती पुणे, प्रशांत जाधव सादर करत आहे पुणे वृत्तांत. शिवभोजन केंद्रांना व्यावसायिक गॅसचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी शासन सकारात्मक असून काही कारणांमुळे बंद पडलेली शिवभोजन केंद्र लवकरच पुन्हा सुरू करण्यात येतील अशी माहिती अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज विधान परिषदेत दिली. राज्यातल्या विशेषतः पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातल्या शिवभोजन केंद्रांना व्यावसायिक गॅस पुरवठा करण्याबाबत सदस्य उमा खापरे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना भुजबळ यांनी शासनाची भूमिका स्पष्ट केली. ज्या भागांमध्ये एमएनजीएलची गॅस वितरण व्यवस्था उपलब्ध आहे तिथल्या शिवभोजन केंद्रांनी अर्ज केल्यास त्यांना पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा उपलब्ध करून देता येईल असंही त्यांनी सांगितलं. सफाई कामगारांचे प्रलंबित प्रश्न जिल्हा प्रशासनानं तातडीनं मार्गी लावावेत, तसंच सफाई कामगारांचं सर्वेक्षण करून त्यांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करावी असे निर्देश सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाच्या केंद्रीय निगराणी समितीचे सदस्य भगवत प्रसाद मकवाना यांनी दिले. सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या आणि त्यांचं निराकरण करण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. पुणे महानगरपालिकेचा बालगंधर्व पुरस्कार 2026 मराठी रंगभूमी, साहित्य, चित्रपट आणि सांस्कृतिक क्षेत्रात दीर्घकाळ उल्लेखनीय योगदान देणारे ज्येष्ठ रंगकर्मी आणि साहित्यिक चंद्रकांत काळे यांना जाहीर करण्यात आला आहे. महापौर मंजुषा नागपुरे यांनी आज ही माहिती दिली. यंदाच्या बालगंधर्व पुरस्कार सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवर कलाकार आणि कार्यकर्त्यांचा देखील सन्मान करण्यात येणार आहे. तसंच 2020 आणि 2021 या वर्षात पुरस्कार वितरण समारंभ होऊ शकला नव्हता, त्यामुळे यंदाच्या सोहळ्यात 2020 आणि 2021 मधील पुरस्कार विजेत्यांचाही सन्मान करण्यात येणार आहे. ज्येष्ठ कलाकार सुरेश साखळकर यांच्या हस्ते 25 जून रोजी बालगंधर्व रंगमंदिरात पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागामार्फत शहरातल्या विविध शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरातील अनधिकृत टपऱ्या, पानटपऱ्या आणि तत्सम अतिक्रमणांवर आज विशेष कारवाई करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं तसंच शैक्षणिक संस्थांच्या परिसरात स्वच्छ, सुरक्षित आणि सकारात्मक वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशानं ही मोहीम राबवण्यात आली. कारवाई दरम्यान एकंदर 35 अनधिकृत टपऱ्या हटवण्यात आल्या. महापालिकेच्या वतीनं शाळा आणि महाविद्यालय परिसरातील अतिक्रमणे, अनधिकृत व्यावसायिक उपक्रम आणि विद्यार्थ्यांच्या हिताला बाधा पोहोचवणाऱ्या बाबींवर नियमितपणे लक्ष ठेवण्यात येत असून अशा कारवाया यापुढेही सातत्यानं सुरू राहणार आहेत असं आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी सांगितलं. पवना धरणातल्या पाणीसाठ्यात झालेली घट आणि मान्सूनच्या आगमनास झालेला विलंब यामुळे पिंपरी चिंचवड शहराच्या पाणी पुरवठ्यावर ताण निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने आणि जबाबदारीने वापर करावा असं आवाहन महापौर रवी लांडगे आणि आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी केलं आहे. पिण्याच्या पाण्याचा वापर करून जलतरण तलाव भरणे तसंच वाहन धुण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करणे यावर बंदी घालण्यात आली असून नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. बचतीच्या नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी विशेष तपासणी पथकं नियुक्त करण्यात आली आहेत. फुले शाहू आंबेडकर विचार मंचतर्फे देण्यात येणारा छत्रपती शाहूजी महाराज पुरस्कार महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्ष श्रीनाथ भीमाले आणि सामाजिक कार्यकर्त्या प्राची दुधाणे यांना प्रदान केला जाणार आहे. ज्येष्ठ विचारवंत डॉ श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते 25 जून रोजी पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे अशी माहिती मुख्य समन्वयक विठ्ठल गायकवाड यांनी निवेदनाद्वारे कळवली आहे. भारत भारती संस्थेचं 5वं राष्ट्रीय अधिवेशन 26 ते 28 जून या कालावधीत पुण्यात आयोजित करण्यात आलं आहे. सुमारे 350 प्रतिनिधी या अधिवेशनात सहभागी होणार आहेत अशी माहिती भारत भारतीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष विनय पत्राळे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. राष्ट्रीय एकात्मता, संस्कृती आणि संघटन या त्रिसूत्रीचा अवलंब करून वाटचाल करत असलेली ही संस्था स्थानिक नागरिकांसह परराज्यातून आलेल्या नागरिकांमध्ये एकात्मतेची भावना वाढावी यासाठी कार्यरत आहे. इंडो अॅथलेटिक्स सोसायटीतर्फे आयोजित करण्यात आलेली 10वी पुणे पंढरपूर सायकल वारी शनिवारी मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाली. देहूमधून पहाटे प्रस्थान केलेल्या या वारीत 2350 सायकल स्वारांनी सहभाग नोंदवत 235 किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला. वारीचं हे 10वं वर्ष असून दरवर्षीप्रमाणे यंदाही सर्व सहभागी सायकल स्वारांनी एका दिवसात देहू ते पंढरपूर हा प्रवास पूर्ण केला. विशेष बाब म्हणजे यंदा सुमारे 300 महिला आणि 100 हून अधिक बाल सायकल स्वारांनी सहभाग सहभाग घेतला. हवामान. पुणे आणि परिसरात हवामान ढगाळ असून पावसाच्या तुरळक सरी पडत आहेत. जिल्ह्यात काल इंदापूर तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली. आजही तुरळक पावसाच्या सरींचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.